नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोता, याच परमेश्वराच्या वचनातून आज आपल्याशी बोलणार आहेत श्रीमती रोशना पिटर. बायबलच्या मिखा नावाच्या पुस्तकातून आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
मला खात्री आहे की आजच्या गीताच्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला आम्ही शतशः धन्यवाद देत आहोत. तुझ्या विश्वास योग्यतेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तू आमच्यावर प्रेम केलंस, आमच्यावर आपली कृपा प्रगट केलीस. म्हणूनच प्रभू, आज आम्ही अशा प्रकारे तुझ्याजवळ प्रार्थनेच्या रूपात येत आहोत. आम्ही तुझ्याशी बोलू शकतो, तुझ्याशी संवाद साधू शकतो, ही तुझीच दया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तू आम्हाला आपले संतान बनवलेलं आहेस. तू आम्हाला आपली नीच प्रजा बनवलेला आहेस. आम्ही तुझे याजक लोक आहोत. खरोखर प्रभू, आमची कुठलीही योग्यता नसताना तू आम्हाला हे महान पद दिलेलं आहेस. आज आम्ही स्वतःला तुझ्या समक्ष नम्र करीत आहोत. आमच्यामध्ये जे अवगुण आहेत, ज्या उणीवा आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत, त्या सर्व तू दूर कर. प्रभू, आमच्यापैकी अनेकांना शारीरिक विकार आहेत, अनेकांना कॅन्सर आहे, टीबी आहे, एड्स आहे, अनेकांना ब्रेन ट्यूमर आहे. ओ प्रभू, तू आपल्या महान सामर्थी हाताचा स्पर्श प्रत्येकाला कर आणि प्रत्येकाला आरोग्य दे. होऊ दे की त्याद्वारे तुझेच गौरव व्हावे आणि प्रत्येकाने तुझ्यावर विश्वास ठेवावा, त्यांच्या जीवनात परिवर्तन यावे. आज मी सर्व लहान थोर श्रोत्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहे. प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर. आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहोत. तू आमच्या सोबत हो प्रभू. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मीखाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून पुढे आम्ही अभ्यासणार आहोत. आम्ही पाहिलो श्रोत्यांनो की प्रभू येशूच्या जन्माची भविष्यद्वाणी ह्या 5व्या अध्यायामध्ये करण्यात आलेली होती. दुसऱ्या वचनात आम्ही वाचलं होतं की हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तूच मधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी निर्मिले नाही, तो अनंतापासून आहे आणि तो अनंत काळापर्यंत राहणार आहे. आम्ही पाहिलो श्रोत्यांनो की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा मानव रूप धारण केले तेव्हा त्याने स्वतःला नम्र आणि दीन केले. आम्हाला पापांपासून सुटका देण्याकरिता, त्या नरकाच्या भयंकर यातनांपासून वाचवण्याकरिता आणि परमेश्वराशी आमचा जो संबंध तुटलेला होता तो पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मानव रूप धारण केले. त्याने आमच्याकरिता प्राण दिला. त्याने आमची पापे स्वतःवर घेतली आणि आमच्यासाठी तो वधस्तंभावर खेळला गेला. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि स्वर्गामध्ये आज सुद्धा आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. फिल्पेकरासपत्र 2:5-8 सांगतात. फिल्पेकरासपत्र 2:5-8, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. श्रोत्यानो, तो स्वतः परमेश्वर असून सुद्धा त्याने स्वतःला आमच्याकरिता इतके लीन केले. परंतु आम्ही जर स्वतःचे परीक्षण केले तर आम्हाला कळेल की आम्ही स्वतःला नम्र करीत नाही, आम्ही नम्रता धारण करीत नाही. काही वेळा दुसरे लोक आम्हाला नम्र करतात, परंतु आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला नम्र केले. त्याने स्वतःला आमच्याकरिता रिक्त केले. आता प्रश्न हा उद्भवतो की त्याने कशापासून स्वतःला रिक्त केले, खाली केले? आपल्या ईश्वरत्वापासून नाही. तो संपूर्ण परमेश्वर, संपूर्ण मानव होता, परंतु श्रोत्यांनो, त्याने स्वतःला सीमित केले. स्वतःला सीमित करणे त्याने स्वतःहून पत्करले. कोणी त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. आम्ही स्वइच्छेने कधीच स्वतःला सीमित करीत नाही, स्वतःला नम्र करीत नाही, परंतु ह्या उलट आम्ही स्वतःला अधिक फैलावतो, आम्ही अधिक घमंड करतो, शेखी मारतो, स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही पुढे पुढे घुसतो, इतरांना मागे धक्का देऊन आम्ही पुढे जाऊन स्वतः जय प्राप्त करू इच्छितो, आम्ही शिखरावर पोहोचू इच्छितो. मानव हा स्वतःचा निश्चय, स्वतःचे म्हणणे खरे करणार आहे. तो स्वकेंद्रित आहे, तो स्वार्थी आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मेंढपाळ आहे. त्याने राजधानीमध्ये किंवा एखाद्या नावाजलेल्या शहरामध्ये जन्म घेतला नाही, परंतु बेथलेम सारख्या लहान गावात ज्याची काहीच प्रसिद्धी नव्हती, ज्या गावामध्ये काहीच विशेष असे नव्हते, त्या गावात गोठ्यामध्ये त्याने जन्म घेतला. राजाचा जन्म होण्याची ती जागा नव्हती. श्रोत्यानो, जेव्हा ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने स्वतःला त्याच्या त्या महान गौरवापासून रिक्त केले. दुसरे मिखा सांगतो की तो अनंतकालीन आहे. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादिकाळापासून आहे. तिसरी गोष्ट, मिखा त्याला मेंढपाळाच्या रूपात मानतो, जो आपल्या मेंढरांसाठी प्राण देण्याकरिता आणि त्याच्या स्वतःच्या लोकांचे रक्षण करून त्यांना राखणार आहे. आणि शेवटी जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा तो प्रमुख मेंढपाळ असणार आहे, जो सामर्थ्य, शक्ती आणि गौरवात त्याच्या लोकांची सुटका करण्याकरिता येणार आहे. आता आपण सातवे वचन वाचूया. मिखाचे पुस्तक 5:7. जसे परमेश्वरापासून दहीवर येते व पर्जन्य गवतावर वर्षते आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही किंवा मानव जातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकात पसरतील. दहीवर आणि पर्जन्य इस्रायली लोक राष्ट्रामध्ये आशीर्वादाप्रमाणे असतील ह्याविषयी सांगतात. 5:8 पहा. वन पशु सिंह मेंढरा तरुण सिंह गेला असता तो त्यास तुडून फाडितो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रात बहुत लोकात होतील. हे निश्चितच आमच्या दिवसातील इस्रायली लोकांविषयी सांगत नाही. इस्रायली अनेक वर्षांपासून अनिश्चित अशा स्थितीत राहत आहेत, परंतु परमेश्वर वचन देत आहे की भविष्यामध्ये जेव्हा इस्रायली लोक प्रभूच्या आज्ञा पाळतील, त्याच्या सहभागीतेत राहतील, तेव्हा तो त्यांना राष्ट्राचे मस्तक बनविल. अनुवादाचे पुस्तक 28:13 सांगतं. अनुवादाचे पुस्तक 28:13. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील. आता आपण नववचन वाचूया. 5:9. तुझा हात तुझ्या विरोध्यांवर प्रबल हो, तुझे सर्व शत्रू नष्ट होत. त्या दिवशी परमेश्वर त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय देणार आहे. 10:10. परमेश्वर म्हणतो, त्या काळी असे होईल की मी तुझ्याजवळ असलेले घोडे नष्ट करीन, तुझ्या रथांचा नाश करीन. आता जर समजा श्रोत्यांनो, कोणी ह्या वचनाला कुठल्या दुसऱ्या वेळेला लागू करीत असेल तर मिखा ही खात्री करून देऊ इच्छित आहे की आपण हे जाणावे की हे त्या काळी पूर्ण होईल जो एक भविष्य काळ आहे. हे वचन आताच्या वर्तमान काळाकरिता नाही, परंतु भविष्य काळासाठी आहे. 11:1 पहा. तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन. ह्या विचाराचा अर्थ असा आहे की परमेश्वर इस्रायल ज्यावर विसंबून आहे किंवा ज्यांना तो आज आधार मानित आहे त्या सर्व गोष्टी काढून घेणार आहे. घोडे, रथ, ज्यांना तो दुर्ग समजतो त्या सर्वांना परमेश्वर काढून टाकणार आहे. ह्याची त्यांना गरज पडणार नाही, कारण त्यांचा मसीहा ह्या पृथ्वीवर शांती आणणार आहे आणि तो त्यांचा मेंढपाळ असणार आहे, तो त्यांचे रक्षण करणार आहे आणि तोच त्यांना सांभाळणार आहे. आता 12:13. तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझमध्ये मांत्रिक उरणार नाही. तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन, तू यापुढे आपल्या हाताच्या कृतीच्या पाया पडणार नाहीस. श्रोत्यानो, तो त्यांच्या खोट्या धर्मांना व इतर गोष्टींना दूर करणार आहे. ते फक्त जिवंत व खऱ्या देवाची उपासना करतील. आम्हाला जुन्या करारात आढळतं की हे लोक जिवंत परमेश्वरापासून दूर गेलेत. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी फक्त खऱ्या देवाची उपासना करणे सुरू ठेवले नाही, परंतु ते इतर देवी देवतांची उपासना करू लागलेत. परंतु परमेश्वर त्यांना सांगत आहे की जेव्हा तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, जेव्हा तुम्हीच फक्त मला मानाल, तेव्हा ह्या सर्व गोष्टी मी तुमच्याकरिता पूर्ण करेन, तुम्हाला मी आशीर्वादित करेन. आता 14 आणि 15 वचने, तुझ्यामधल्या अशेरा मूर्ती मी उपटून टाकेन, मी तुझ्या शहरांचा नाश करीन. ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन. श्रोत्यानो, ही राष्ट्रे म्हणजे ज्यांनी देवाच्या लोकांचा छळ केला आहे ती राष्ट्रे. इस्रायलाच्या व दुसऱ्या राष्ट्रांमधील उरलेल्यांसाठी, जे त्याच्याकडे वळतील त्यांच्यासाठी आशीर्वाद व शांती परमेश्वर घेऊन येईल, परंतु तो क्रोधाने व रागाने त्यांची झडती घेईल. मला वाटतं की हे वचन महासंकटाच्या काळाला दर्शविते. त्यावेळेला परमेश्वर आपल्या लोकांना सांभाळणार आहे, त्यांचे रक्षण करणार आहे, परंतु तो न्यायी परमेश्वर असल्यामुळे तो आपला न्याय अवश्य प्रगट करणार आहे. आज परमेश्वराचे वचन सगळ्या प्रांतांमध्ये गाजविल्या जात आहे, सांगितल्या जात आहे, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परमेश्वर प्रत्येकाला पश्चातापाची संधी देत आहे आणि त्याच्याद्वारे जे तारण आहे ते प्राप्त करून घेण्याकरिता प्रत्येकाशी तो बोलत आहे. परंतु तरी सुद्धा आम्हाला दिसतं की मानव आपल्या पापी जीवनापासून वापस परतत नाही, तो आपल्या पापांबद्दल पश्चाताप करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे तारण सर्वांकरिता उपलब्ध आहे, परंतु लक्षात ठेवा की ही कृपेची वेळ आहे आणि ही वेळ संपणार आहे. वचन आम्हाला सांगतं की ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन. होय श्रोतांनो, परमेश्वराचा तो न्याय प्रगट होण्याआधी जर आपण पश्चाताप कराल, जर आपण त्याच्याकडे परताल, तर मग आपण त्या न्यायापासून सुटका प्राप्त करू शकाल. नाहीतर तुम्हाला न्यायासाठी परमेश्वरासमोर उभे राहावे लागेल. आता 6व्या अध्यायाची सुरुवात मिखाच्या 3र्या व शेवटल्या संदेशाने, जो जगाच्या सर्व राष्ट्रांसाठी आणि विशेष करून इस्रायलासाठी आहे, त्याद्वारे होते. जरी 6वा व 7वा अध्याय एकच संदेश आहे, तरी सुद्धा मी ह्या 2 अध्यायांना विभागून त्या प्रत्येकातून काही महत्वाचे भाग पाडले आहेत. आता आम्हाला पाहायला मिळतं की भूतकाळातील सुटकेमुळे वर्तमान काळातील पश्चातापाचे आर्जव परमेश्वर करीत आहे. 6वा अध्याय 1 वचन पहा. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय 1 वचन. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. उठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. ह्या पुस्तकाच्या 2र्या महत्वाच्या भागाची ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे, तशीच ह्या भागाची सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. ही हाक फक्त उत्तरी राज्यासाठी नाही, परंतु मला वाटतं की ही हाक संपूर्ण जगासाठी आहे, की संपूर्ण जगाने परमेश्वर काय म्हणतो ते ऐकावे. परमेश्वर इस्रायल विरुद्ध त्याची जी तक्रार आहे ती नोंदणार आहे. परमेश्वराचा त्याचे लोक इस्रायलांशी वाद आहे आणि त्यापासून आम्ही फार महान पाठ शिकू शकतो. श्रोतांनो, संदेशांच्या लिखाणामध्ये अशा प्रकारची वाक्ये आम्हाला अनेक वेळा वाचायला मिळतात. खरे पाहता ही हाक निसर्गाला देण्यात आली आहे, ज्यात सर्व पर्वतांना आणि डोंगरांना उद्देशून तो बोलत आहे. परंतु माझा विश्वास आहे की ह्या ठिकाणी पवित्र शास्त्रात इतर ठिकाणी जे लागू करणं आहे ते आहे. पर्वत मोठ्या राज्याला दर्शवितात आणि डोंगर लहान राज्याला दर्शवितात. म्हणून मी म्हणेन की ही हाक फक्त निसर्गालाच नाही तर जगाच्या सर्व राष्ट्रांना देण्यात आलेली आहे. आता दुसरं वचन पहा. 6वा अध्याय 2 वचन. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका. पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका. परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे, तो इस्रायलाबरोबर वाद करणार आहे. जगातील राष्ट्रांनी ऐकायचे आहे. तो म्हणतो पृथ्वीच्या अचल पायांनो. असे महान लोक व राष्ट्रे जे हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत आणि तरी सुद्धा ते देवापासून दूर आहेत, आता परमेश्वर त्यांना संदेश देत आहे. तो म्हणतो परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे, तो इस्रायलाबरोबर वाद करणार आहे. परमेश्वराचा त्याच्या लोकांसोबत वाद आहे व तो अक्षरशः त्यांना त्याच्या कोर्टात बोलावित आहे. नंतर देव फार आश्चर्यचकित करणारी व धक्का देणारी गोष्ट करतो. जेव्हा तो कोर्टात जातो तेव्हा त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याऐवजी तो म्हणतो, मी तुझे काय केले? श्रोत्यानो, हा प्रश्न एखादे राष्ट्र किंवा एखादा मानव विचारत नाही. लोकांनी विचारलेला हा प्रश्न नाही, परंतु परमेश्वर त्यांना म्हणत आहे की मी तुझे काय केले? काय आपण पृथ्वीवरील लहान तुच्छ मानवासाठी देवाच्या ह्या मेहरबानीची कल्पना करू शकता? तिसरं वचन पहा, हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. दुसऱ्या शब्दात परमेश्वर त्यांना म्हणत आहे, तुम्ही माझ्यापासून का दूर गेलात? तुम्ही माझा नकार का केला? मी तुम्हाला काय केले? माझे काय चुकले? हा प्रश्न आम्हाला मलाखीच्या भविष्यद्वाणीत पुन्हा पाहायला मिळतो. त्यांच्या बंदिवासानंतर लोक त्या भूमीमध्ये वापस परतले आणि ते सर्व सतत उपभोग घेऊन वीट आलेले होते व मूळचा साधेपणा त्यांनी गमावलेला होता. ते बाबेलच्या बंदिवासाविषयी त्या ठिकाणी त्यांचा जो छळ झाला, जो त्यांना त्रास देण्यात आला, त्याविषयी पूर्णपणे विसरून गेले होते. एरुश्लेम शहर पुन्हा बांधण्यात आले व ते पुन्हा समृद्धीचा आनंद उपभोगित होते. त्यांना पुन्हा तो सुखविलास प्राप्त झाला होता. जेव्हा मलाखीने त्यांच्यासोबत बोलणे केले तेव्हा ते म्हणाले, खरे सांगायचे म्हणजे हे विधी व नियम पाळणे खरोखर फार त्रासदायक आहे, आम्हाला थकवणारे आहे. श्रोत्यानो, मी इस्रायली लोकांसोबत थोड्या बहुत प्रमाणात सहमत होईन, परंतु समस्या देवासोबत नव्हती, समस्या त्यांच्यासोबत होती. मिखा ह्या ठिकाणी फार मुद्देसूदपणे सांगणार आहे की खरी समस्या काय होती. परमेश्वराने त्या लोकांना विचारले की मला सांगा की मी तुम्हाला काय केले आहे. आता परमेश्वर त्यांना सांगणार आहे की त्याने त्यांना काय केले आहे, देवाने काय केले आहे. काय तो त्यांच्यासाठी घाणेरडा होता? काय त्याने त्यांच्याशी दुर्व्यवहार केला होता? काय तो त्यांना मिसरमध्ये घेऊन गेला आणि त्यांना तिथे सोडून तो त्यांना विसरून गेला होता? श्रोत्यानो, खरे पाहता तो तसे करू शकला असता. त्यांना मिस्रमधून सोडून बाहेर काढण्याची त्याला गरज नव्हती, परंतु त्याने त्यांना सोडवले. आता त्याचा ऐका तो काय म्हणतो. चौथ्या वचनात, मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्य गृहातून तुला सोडून घेतले. मी तुझपुढे मोशे, अहरोन व मिर्याम यास पाठविले. परमेश्वर म्हणतो, तुम्हाला त्या देशातून बाहेर काढण्याकरिता मी तुमचे मार्गदर्शन करण्याकरिता मोशे, अहरोन आणि मिर्यामला दिले. मिर्यामचे नाव ह्या ठिकाणी उल्लेखण्यात आले आहे, हे फार मनोवेदक आहे. लक्षात घ्या की देवाने स्त्रियांकडे दुर्लक्ष केलेले नाही, स्त्रियांना त्याने दुर्लक्षिले नाही. जेव्हा इस्रायली लोक मिस्रमधून बाहेर पडलेत तेव्हा मिर्याम त्यांची एक पुढारी होती. ती अहरोनच्या सारखी होती पण मोशेसारखी नाही, कारण मोशेला देवाने स्वतः निवडले होते. खरे पाहता एकेवेळी मिर्याम आपल्या स्वतःच्या भावाविरुद्ध बंड करू पाहत होती. जेव्हा लोक अरण्यात आले मोशेने सर्व नेतृत्व आपल्या हातात घेतले, कारण तो देवाच्या नेतृत्वाखाली त्यांचे मार्गदर्शन करीत होता. परंतु मिर्यामने म्हटले, मला सांगणारा, माझे मार्गदर्शन करणारा तो कोण आहे? मला माहीत आहे की जेव्हा तो लहान होता तेव्हा तो कसा दिसत होता, कशाप्रकारे आईने त्याला लपून ठेवले होते. मी त्याची काळजी घेतली होती. जेव्हा फारोने सर्व लहान मुलांना मारण्याची आज्ञा काढली तेव्हा मीच तर त्याला नदीच्या किनारी गवतात लपवले होते, त्याच्यावर पहारा ठेवला होता. दूर उभी राहून मी त्याच्यावर नजर ठेवित होते. आणि आज तो मला सांगत आहे की मी काय करावे. काय करावे हे सांगणारा तो कोण आहे? मला वाटतं श्रोत्यांनो, मिर्याम ही पहिली स्त्री होती जिने नारी स्वतंत्रतेची चळवळ सुरू केली. तिने बंड पुकारले, परंतु ती पुढारी होती आणि तिला देवाने निवडले होते. मला वाटतं इस्रायली स्त्रियांमध्ये तिने खरी सेवा केली असेल. अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रिया व लेकरे ह्यांच्या संबंधाने ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील त्यामध्ये तिने त्यांची मदत केली असेल? काय आपण ह्या गोष्टीची कल्पना करू शकता? अशा काही समस्या अवश्य असतील ज्यांच्याविषयी मोशेला अधिक ज्ञान नव्हते, आणि म्हणून मिरामने त्यावेळी मोशेची आणि अहरुणाची बरीच मदत केली असेल. मिखाच्या दिवसातील इस्रायली लोकांनी तक्रार केली की ते फार थकले आहेत, देवाची उपासना करून ते कंटाळले आहेत, सर्व विधी आणि नियम पाळून ते कंटाळले आहेत. आणि शेवटी ते म्हणालेत की त्याने आमच्यासाठी काय केले आहे. म्हणून परमेश्वर ह्या ठिकाणी त्यांना त्यांचा इतिहास पुन्हा सांगत आहे. परमेश्वर अगदी अंतकरणापासून त्यांचे आर्जव करीत आहे, आणि त्याची हीच इच्छा आहे की ह्या लोकांनी नाश होऊ नये, परंतु ह्या लोकांनी वापस परतावे आणि परमेश्वराकडे परत येऊन ते आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत जे त्याने त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. परमेश्वर म्हणून चौथ्या वचनामध्ये त्यांना सांगत आहे की कशाप्रकारे मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, दासगृहातून मी तुम्हाला सोडून घेतले. खरे पाहिले असता मला हे सर्व करण्याची गरज नव्हती, परंतु मी केले कारण मी तुमच्यावर प्रेम करतो. श्रोत्यानो, आज सुद्धा परमेश्वर आपणातील प्रत्येकाला हेच म्हणत आहे, कारण तो तुमच्यातील प्रत्येकावर प्रेम करतो. त्याला तुमची काळजी आहे, त्याला तुमची चिंता आहे, आणि त्याची हीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु प्रत्येकाला अनंत जीवन प्राप्त व्हावे. म्हणून आज तो आपणाला आमंत्रित करीत आहे, तो आपणाला बोलावीत आहे. काय त्याची ही हाक ऐकण्यास, त्याचे हे आमंत्रण स्वीकारण्यास आपण तयार आहात? जर आहात तर एका लहानशा प्रार्थनेद्वारे आपले संपूर्ण समर्पण त्याच्या हातात करा, आणि त्याच्यापासून पापांची क्षमा, पापांपासून मुक्ती आणि अनंत काळाचे जीवन प्राप्त करून घ्या. प्रभू परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा, आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.